कलस्यकरासपत्र अध्याय 3. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे, तर स्वर्गातील म्हणजे ज्यावरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ज्यावरील स्वर्गातील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा, ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका, कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. जेव्हा ख्रिस्त, जो आमचे जीवन आहे, त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वी तलावरील जे काही आहे ते सर्व जीवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, आधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तीपूजा आहे, कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. तुम्ही सुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता, पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रूप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते, यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. परिणाम म्हणून यहुदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला बेताल व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही. पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे. म्हणून जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि धीर हे परिधान करावे. एकमेकांचे सहन करा. जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली, तशी एखाद्या विरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. या सर्वांवर प्रीतीचे वस्त्र परिधान करा, जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. आणि ख्रिस्ताची शांती, जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हाला बोलाविले होते, ती तुमच्या अंतकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा. ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे व गीते गा आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकार स्तुतीसह आपल्या अंतकरणात देवाला गीते गा. आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता, ते प्रभू येशूच्या नावात करावी. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्वारे आभार मानता. पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा. पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका. मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा, कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे. वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत. गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोष विणाऱ्या डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिवून आज्ञा पाळा, कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. तुमच्या अंतकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी, त्याची सेवा करीत रहा, कारण जो कोणी वाईट करतो त्याचे सुद्धा तसेच होईल. देव असेच वागविल, कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.